चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन अधिक। कोरोना व्हायरसमुळे देशातील साखर कारखान्यांच्या गाळप कार्यावर मोठा परिणाम झाला असूनही उत्तर प्रदेशातील साखर उत्पादनावर याचा फार परिणाम झालेला नाही। अलीकडच्या जाहीर झालेल्या आकड्यांनुसार उत्तर प्रदेशात मागच्या हंगामापेक्षा यंदा साखर उत्पादनात भर पडली आहे। इंडियन शुगर मिल्स असोसिएशनद्वारा उपलब्ध आकड्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये 15 एप्रिल 2020 पर्यंत साखर कारखान्यांनी 108.25 लाख टन साखर उत्पादन केलं, जे गेल्या वर्षी याच अवधीत 105.55 लाख टन इतकं होतं। राज्यात 119 पैकी 21 कारखान्यांनी गाळप बंद केलं आहे। साखर कारखान्यांमध्ये गाळप कार्याचा वेग कोरोनामुळे मंदावला होता, आता ती गाडी नीट रुळावर येऊ शकेल, कारण उत्तर प्रदेश सरकारनं लॉकडाऊन दरम्यान साखर कारखान्यांसह 11 प्रकारचे उद्योग सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली आहे। या हंगामात साखर उत्पादन 15 एप्रिलपर्यंत 247.80 लाख टन झालं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 311.75 लाख टन इतकं होतं।